पहिले इतिहास अध्याय एक अदाम शेथ अनोश केनान महललेल यारेद हनोक मथुशलह लामेक नोहा शेम हाम आणि याफेत नाफेताचे पुत्र गोमर मागोग माद्य यावान तुबाल मेशेक तिरास गोमरचे पुत्र अश्कनाज रिफात तोगारमा यावानाचे पुत्र अलिशा तार्शिश कित्तीम दोदानीम हमाचे पुत्र कुश मिस्राईम पूट व कनान कुशचे पुत्र सबा हविला सप्ता रामा सप्तका रामाचे पुत्र शबा आणि ददान कुशाने निम्रोदाला जन्म दिला जो पृथ्वीवरचा पहिला जगज्जेता बनला मिस्राईमने लुदीम अनानीम लहाबीम नाप्तुहिम पात्रुसिम कासलुहिम ज्यांच्यापासून पलिष्टी झाली व कफ्तोरीम यांना जन्म दिला आणि कनानाचा ज्येष्ठ पुत्र सिदोन व त्यानंतर हेत यबूसी अमोरी गिरगाशी हिव्वी अर्की शिनी अरवादी समारी हमाथी हे होत एलाम अशूर अर्पक्षद लूद आणि आराम ऊस हूल गेतेर आणि मेशेक हे शेमचे पुत्र शेलहाचा पिता अर्पक्षद आणि एबरचे पिता शेलह एबरला दोन पुत्र झाले एकाचे नाव पेलेग होते कारण त्याच्या दिवसात पृथ्वीची विभागणी झाली पेलेगच्या बंधूचे नाव यक्तान यक्तानने अल्मोदाद शेलेफ हसरमावेत येरह हदोराम उजाल दिकला एबाल अभिमाएल शबा ओफिर हविला योबाब यांना जन्म दिला हे सर्व यक्तानाचे पुत्र होते शेम अर्पक्षद शेलहू एबर पेलेग रऊ सरूग नाहोर तेरह अब्राम म्हणजेच अब्राहाम इसहाक आणि इश्माएल ही अब्राहमाचे पुत्र ही त्यांची नावे इश्माएलचा प्रथम जन्मलेला नबायोत मग केदार अदबिल मिप्साम मिश्मा दुमा मस्सा हदद तेमा यतूर नापिश केदमा हे सर्व इश्माएलाचे पुत्र अब्राहमाची उपपत्नी कटुरा हिचे पुत्र जिम्रान यक्षान मदान मिद्यान इश्बाक शूह यांना जन्म दिला यक्षानला शबा व ददान हे पुत्र झाले एफा एफर हनोक अबिदा एल्दा हे मिद्यानाचे पुत्र या सर्वांना कटुराने जन्म दिला इसहाक हा अब्राहमाचा पुत्र एसाव आणि इस्रायल हे इसहाकाचे पुत्र एसावाचे पुत्र अलिपाज रघुवेल यऊश यालाम कोरह अलिपाजचे पुत्र तेमान ओमार सपी गाताम कनाज याखेरीज अलिपाज आणि तिम्ना यांना अमालेक नावाचा पुत्र होता नहात जेरह शम्मा मिज्जा हे रघुवेलाचे पुत्र होते लोटान शोबाल सिबोन अना दिशोन एसर दिशान हे सेईराचे पुत्र होरी आणि होमाम हे लोटानाचे पुत्र लोटानाला तिम्ना नावाची बहीणही होती अल्यान मानहात एबाल शपी आणि ओनाम हे शोबालचे पुत्र अय्या आणि अना हे सिबोनचे पुत्र दिशोन हा अनाचा पुत्र आणि हमरान एशबान इत्रान करान हे दिशोनाचे पुत्र बिलहान जावान याकान हे एसेराचे पुत्र ऊस व अरान हे दिशानाचे पुत्र इस्रायलामध्ये या राजांनी राज्य केले त्याच्या कितीतरी आधी अदोम येथे हे राजे होते त्यांची नावे बौराचा पुत्र बेला बेलाच्या नगराचे नाव दिनाबा बेलाच्या निधनानंतर जेरहाचा पुत्र योबाब राजा झाला योबाब बसरा येथील होता योबाबाच्या निधनानंतर त्याच्या जागी हुशाम राजा झाला. हा तेमानी देशातील होता. हुशामच्या मृत्यूनंतर बदादचा पुत्र हदाद याने राज्य केले. त्याने मवाबाच्या देशात मिद्यांचा पराभव केला. हदादच्या नगराचे नाव अवित होते. हदाद मरण पावल्यावर सामला राजा झाला. हा मास्रेका येथील होता. सामला मरण पावल्यावर त्याच्या जागी शौल राज्यावर आला. हा नदीवरल्या रहोबोथाचा होता. शौल मरण पावल्यावर अकबोराचा पुत्र बाल हनान राजा झाला. बाल हनान मरण पावल्यावर हदाद राजा झाला. त्याच्या मुख्य नगराचे नाव पाई असे होते. हदादच्या पत्नीचे नाव महटाबेल ही मात्रेद हिची कन्या, मात्रेद मेजाहाबची कन्या. पुढे हदाद मरण पावल्यानंतर अदोमाचे सरदार तिम्ना, अल्वा, यतेथ, अहलीबामा, एला, पिनोन, कनाज, तेमान, मिप्सार, मागदियेल, इराम हे अदोमाचे नेते झाले.